कविवर्य बाभ बोरकरांनी इतका जीवनाला रसरसून सामोरा गेलेला दुसरा कवी नसेल. बोरकर म्हणजे आसक्ती आणि अनासक्ती यांचं एक भन्नाट मिश्रण. कारण गोव्यावरच्या पोर्तुगीजांच्या राजवटीमुळे बोरकरांच्या जीवनामध्ये सुद्धा लॅटिन संस्कृतीचा एक रंगेल धागा असा मस्तपणे मिसळला गेला होता. कारण त्यांनीच एका ठिकाणी असं म्हटलंय की मातीमधी मुरल्या विण चव नाही पाण्याला, मातीमधी मुरल्या विण चव नाही पाण्याला, विरहाने झुरल्या विण द्रव नाही गाण्याला, शरीराच्या तृष्णेविण रस कुठला ग प्रीतीला, पतनाच्या धास्ती विण कस कुठला ग नीतीला. आणि तरी सुद्धा कवी बोरकरांचे पाय हे कायम जमिनीला चिकटलेले होते. वास्तवाचं भान अजिबात न सुटलेला हा कवी आहे. कारण त्यांनी वेगळ्या एका कवितेमध्ये असं म्हटलंय की याद्या बायको मुलांच्या बिले भाड्याची वाण्याची, याद्या बायको मुलांच्या बिले भाड्याची वाण्याची, आणि तगादे स्मरणे विम्या क्लबा वर्गण्यांची. आहे वाडा चिरेबंदी परी नाही तो मामाचा, आहे वाडा चिरेबंदी परी नाही तो मामाचा, एका खोली पायी जातो अर्धा पगार घामाचा. अशा बोरकरांना नियतीने शेवटी पुणे आकाशवाणीवरती नोकरी करायला लावली. आणि बोरकरांसारख्या एका जातीवंत कवीला पुणे आकाशवाणीवरच्या त्या सरकारी कचेरीमधल्या टेबलावरती बसून काम करताना सोपानदेव चौधरी यांनी बघितलं आणि त्याचं उत्स्फूर्तपणे म्हणाले होते की हे टेबल तुझं नसे सुटेबल जरी तू अशिरे केपेबल.
जीण जीण वाजे दिन, झिण झिण वाजे दिन सख्यारे अनुदिन चीजन वीन झिण झिण वाजे दिन
पारा अलख निरंजन वास विना